आता पुढील नोंदीकडे वळू. कवडी, कावरी. मृदुकाय, मोलस्का या संघातील उदरपाद गॅस्ट्रोपोडा वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हीसाठीही वापरतात. उदरपाद वर्गामध्ये शंखाच्या आणि बिनशंखाच्या गोगलगाईंचा समावेश होतो. कवडी हा शंखाच्या गोगलगाईचा एक प्रकार आहे. त्याच्या सुमारे 200 जाती आहेत. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या उष्ण प्रदेशात हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळतात. ते प्रवाळ भित्तीबरोबर राहतात. या क्षेत्रात जास्त आढळणाऱ्या कवडी प्रकाराचे शास्त्रीय नाव सायप्रिया मोनेटा असे आहे. सामान्य इंग्रजीत त्याला मनी कवरी असे म्हणतात. याचे कारण आफ्रिका, भारत इत्यादी देशात 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत चलन म्हणून या गोगलगाईंच्या कवचांचा वापर केला जात असे. कवचाच्या आत या गोगलगाईचे मऊ लिबलिबित शरीर असून त्याचे डोके, पाद, आंतरांग आणि प्रावार म्हणजे त्वचेसारखे आवरण असे भाग असतात. प्रावाराची कड झालरीसारखी असून त्याच्यावर सौ स्पर्शके असतात. कवच प्रावाराने अर्धवट किंवा पूर्णपणे झाकलेले असते. कवचाची वाढ होत असताना दोन्ही कडा आत वळून कवचाचा पीळ जवळजवळ झाकून टाकतात. त्यामुळे इतर गोगलगाईत असलेला कवचाचा पीळ त्यात दिसत नाही. कवचाच्या खालच्या बाजूला एक लांब आणि रुंद फट असून कवचाच्या कडांवर दातांसारखी संरचना दिसते. कवडी प्राणी मुख्यतः शाकाहारी असून शैवाल आणि स्पंज यांच्यावर रात्रीच्या वेळी उपजीविका करतो. कवड्या विविध रंगांच्या चकचकीत आणि सुंदर असल्यामुळे शंख शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. त्यांचा दागिने म्हणूनही वापर होत असे. कवड्यांवर कोरीव काम करून, रंग काम करून विविध शोभेच्या वस्तू तयार करतात. पट आणि द्यूत यासारख्या घरगुती खेळांमध्ये कवड्या फासे म्हणून वापरतात. त्यांना दान कवड्या असे म्हणतात. ही नोंद प. वी. सोहनी यांनी केली आहे.